दशक सहावा, समास सहावा, सृष्टिकथन। श्रीराम, सृष्टीपूर्वी ब्रह्म असे, तेथे सृष्टी मुळीच नसे। आता सृष्टी दिसत असे ते सत्य की मिथ्या। तुम्ही सर्वज्ञ गोसावी, माझी आशंका फेडावी। ऐसा श्रोता विनवी वक्तयासी श्रीराम। आता येका प्रत्योत्तर, कथेशी व्हावे तत्पर। वक्ता सर्वज्ञ उदार बोलता झाला श्रीराम। जीव भूत सनातन, ऐसे गीतेचे वचन। येणे वाक्ये सत्यपण सृष्टीस आले श्रीराम। यदृष्टम तन्नष्टम येणे, वाक्य सृष्टी मिथ्यापणे। सत्य मिथ्या ऐसे कोणे निवडावे श्रीराम। सत्य म्हणो तरी नासे, मिथ्या म्हणो तरी दिसे। आता जैसे आहे तैसे बोली जाईल श्रीराम। सृष्टीमध्ये बहुजन, अज्ञान आणि सज्ञान। म्हणनिया समाधान होत नाही श्रीराम। ऐका अज्ञानाचे मत, सृष्टी आहे ते शाश्वत। देवधर्म तीर्थव्रत सत्यचे असे श्रीराम। बोले सर्वज्ञाचा राजा, मूर्खस्य प्रतिमा पूजा। ब्रह्म प्रळयाचा पैजा घालू पाहे श्रीराम। तव बोले तो अज्ञान, तरी का करीसी संध्या स्नान। गुरु भजन तीर्थाटन कासया फिरावे श्रीराम। तीर्थे तीर्थे निर्मलं ब्रह्मवृंदं, वृंदे वृंदे तत्वचिंतानुवाद। वादे वादे जायते तत्वबोधा, बोधे बोधे भासते चंद्रचूडः। चंद्रचूडाचे वचन, सद्गुरुचे उपासन। गुरुगीता निरूपण बोलिले हरे श्रीराम। गुरुसी कैसे भजावे, आधी तयासी ओळखावे। त्याचे समाधान घ्यावे विवेके स्वये श्रीराम। ब्रह्मानंदम परमसुखदम केवलं ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्स्यादिलक्ष्यं। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुगीतेचे वचन, ऐसे सद्गुरुचे ध्यान। तेथे सृष्टी मिथ्या भान उरेल कैचे श्रीराम। ऐसा सज्ञान बोलिला, सद्गुरु तो ओळखिला। सृष्टी मिथ्या ऐसा केला निश्चितार्थ श्रीराम। श्रोता ऐसे न मनी कदा, आधीक उठिला वेवादा। म्हणे कैसा रे गोविंदा, अज्ञान म्हणतोसी श्रीराम। जीवभूत सनातन ऐसे गीतेचे वचन, तयासी तू अज्ञान म्हणतोसी कैसा श्रीराम। ऐसा श्रोता आक्षेप करी, विषाद मानिला अंतरी। याचे प्रत्योत्तर चतुरी सावध परिसावे श्रीराम। गीतेस बोलिला गोविंद, त्याचा न कळे तुझ भेद। म्हणनिया व्यर्थ खेद वाहातोसी श्रीराम। अश्वत्थ सर्व वृक्षाणां माझी विभूती पिंपळ, म्हणवनी बोलिला गोपाळ। वृक्ष तोडिता तत्काळ तुटता हे श्रीराम। नैनं छिंदन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः। न चैनं क्लेदयन्त्यापो, न शोषयति मारुतः। शस्त्राचैनी तुटेन, अग्निचैनी जळेन। उदकामध्ये कालवेना स्वरूप माझे श्रीराम। पिंपळ तुटे शस्त्राने, पिंपळ जळे पावकाने। पिंपळ कालवे उदकाने नाशिवंत श्रीराम। तुटे जळे बुडे उडे, आता ऐक्य कैसे घडे। म्हणोनी हे उजेडे सद्गुरुमुखे श्रीराम। इंद्रियाणां मनश्चास्मि, कृष्ण म्हणे मनतोमी। तरी का आवरावी उर्मी चंचळ मनाची श्रीराम। ऐसे कृष्ण का बोलिला, साधन मार्ग दाखविला। खडे मांडू निशिकविला वो नामा जेवी श्रीराम। ऐसा आहे वाक्य भेद सर्व जाणे तो गोविंद देह बुद्धीचा वेवाद का मानये श्रीराम वेद शास्त्र श्रुती स्मृती तेथे वाक्य भेद पडती ते सर्व ही निवडती सद्गुरुचेनी श्रीराम वेद शास्त्रांचे भांडण शस्त्रे तोडी ऐसा कोण हे निवडेना साधुवीण कदा कल्पांती श्रीराम पूर्व पक्ष आणि सिद्धांत शास्त्री बोलिला संकेत याचा होये निश्चितार्थ साधू मुखे श्रीराम ये रवी वादाची उत्तरे एकाहून एक थोरे बोलो जाता अपारे वेदशास्त्री श्रीराम म्हणोनी वाद वेवाद सांडून कीजे संवाद तेणे होये ब्रह्मानंद स्वानुभवे श्रीराम एके कल्पनेचे पोटी होती जाती अनंत सृष्टी तया सृष्टींची गोष्टी साच केवी श्रीराम कल्पनेचा केला देव तेथे जाला दृढ भाव देवा लागी येता खेव भक्त दुःखे दुःखवला श्रीराम पाषाणाचा देव केला एके दिवसी भंगोन गेला तेणे भक्त दुखवला रेडे पडे आक्रंदे श्रीराम देव हारपला घरी एक देव नेला चोरी एक देव दुराचारी फोडिला बळे श्रीराम एक देव जापाणिला एक देव उदकी टाकिला एक देव नेऊन घातला पाया तळी श्रीराम काय सांगो तीर्थ महिमा मोडून गेला दुरात्मा थोर सत्व होते ते मा काय झाले कळेना श्रीराम देव घडिला सोनारी देव वोतिला वोतारी एक देव घडिला पाथरी पाषणाचा श्रीराम नर्मदा गंडिका तीरी देव पडिले लक्षवरी त्यांची संख्या कोण करी असंख्यात गोटे श्रीराम चक्रतीर्थी चक्रांकित देव असती असंख्यात नाही मने निश्चितार्थ एक देव श्रीराम बाण तांदळे ताम्र नाणे स्फटिका देवारा पूजणे ऐसे देव कोण जाणे खरे की खोटे श्रीराम देव रेशिमाचा केला तोही तुटोनिया गेला आता नवा नेम धरिला मृत्तिकेचा श्रीराम आमुचा देव बहुसत्य आम्हा आकांती पावत पूर्ण करी मनोरथ सर्व काळ श्रीराम आता याचे सत्व गेले प्राप्त होते ते जाले प्राप्त नवचे पालटिले ईश्वराचे नी श्रीराम धातू पाषाण मृत्तिका चित्रलेप काष्ठ देखा तेथे देव कैचा मूर्खा भ्रांती पडली श्रीराम हे आपुली कल्पना प्राप्ता ऐसी फळे जाणा परित्या देवाची या खुणा वेगळ्याची श्रीराम म्हणवनी हे माया भ्रमणे सृष्टी मिथ्या कोटी गुणे वेदशास्त्रे पुराणे ऐशीच बोलती श्रीराम साधुसंत मानुभाव त्यांचा ऐसाची अनुभव पंचभूतातीत देव सृष्टी मिथ्या श्रीराम सृष्टी पूर्वी सृष्टी चालता सृष्टी अवघी संहारता शाश्वत देवतत्वता आदियंती श्रीराम ऐसा सर्वांचा निश्चयो येदर्थी नाही संशयो वीतरेक आणि अन्वयो कल्पनारूप श्रीराम एके कल्पनेचे पोटी बोल देती अष्टसृष्टी तया सृष्टीची गोष्टी सावधायिका श्रीराम एकी कल्पनेची सृष्टी दुजी शाब्दिक सृष्टी तिजी प्रत्यक्ष सृष्टी जाणती सर्व श्रीराम चौथी चित्रलेप सृष्टी पाचवी स्वप्न सृष्टी सहावी गंधर्व सृष्टी ज्वर सृष्टी सातवी श्रीराम आठवी दृष्टीबंधन ऐशा अष्ट सृष्टी जाण यामध्ये श्रेष्ठ कोण सत्यमानावी श्रीराम म्हणोनी सृष्टी नाशिवंत जाणती संत महंत सगुणी भजावे निश्चित निश्चया लागी श्रीराम। सगुणाचे निआधारे निर्गुण पाविजे निर्धारे सारासार विचारे संत संगे श्रीराम। आता असो हे बहुत संत संगे कळे नेमस्त येरवी चित्त दुश्चित संशयी पडे श्रीराम। तव शिष्ये आक्षेपिले सृष्टी मिथ्या ऐसे कळले परी हे अवघे नाथिले तरी दिसते का श्रीराम। दृश्य प्रत्यक्ष दिसते म्हणोनी सत्यची वाटते यासी काय करावे ते सांगा स्वामी श्रीराम। याचे प्रत्योत्तर भले पुढिले समासी बोलिले श्रोता श्रवण केले पाहिजे पुढे श्रीराम। एवं सृष्टी मिथ्या जाण जाणोनी रक्षावे सगुण ऐसी हे अनुभवाची खूण अनुभवी जाणती श्रीराम। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सृष्टी कथन नाम समास सहवा श्रीराम श्रीराम श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। दशक सहवा समास सातवा सगुण भजन श्रीराम। ज्ञाने दृश्य मिथ्या जाले तरी का पाहिजे भजन केले तेने काये प्राप्त झाले हे मन निरोपावे श्रीराम। ज्ञाना हूनी श्रेष्ठ सेना तरी का पाहिजे उपासना उपासनेने जना काये प्राप्त श्रीराम। मुख्य सारते निर्गुण तेथे दिशेची या सगुण भजन केली याचा गुण मज निरोपावा श्रीराम। जे समस्त नासीवंत त्यासी भजावे किन्निमित्य सत्य सांडूनि असत्य कोणे भजावे श्रीराम। असत्याचा प्रत्यय आला तरी मग नेमका लागला सत्य सांडून गलबला कासया करावा श्रीराम। निर्गुणाने मोक्ष होतो प्रत्यक्ष प्रत्यया येतो सगुण काये देऊ पाहतो सांगा स्वामी श्रीराम। सगुण नासिवंत ऐसे सांगता पुन्हा भजन करावे म्हणता तरी काशासाठी आता भजन करू श्रीराम। स्वामीचे भिडेने बोलवेना येरवी हे काहीच मानेना साध्यची झाली या साधना का प्रवर्तावे श्रीराम। ऐसे श्रोतयाचे बोलणे शब्द बोले निर्बुजलेणे निर्बुजलेपणे याचे उत्तर ऐकणे म्हणे वक्ता श्रीराम। गुरुचे वचन प्रतिपाळणे हे मुख्य परमार्थाचे लक्षण वचन भंग करीता विलक्षण सहजेची झाले श्रीराम। म्हणून आज्ञेशी वंदावे सगुण भजन मानावे श्रुता म्हणे हे देवे काय प्रयोजिले श्रीराम। काय मानिला उपकार कोण झाला साक्षात्कार किंवा प्रारब्धाचे अक्षर पुसिले देवे श्रीराम। होणार हे तो पालटेना भजने काय करावे जना हे तो पाहता अनुमाना काहीच नये श्रीराम। स्वामीची आज्ञा प्रमाण कोण करील अप्रमाण परंतु याचा काय गुण मज निरोपावा श्रीराम। वक्ता म्हणे सावधपणे सांग ज्ञानांची लक्षणे तुझ काही लागे कारणे किंवा नाही श्रीराम। करणे लागे भोजन करणे लागे उदक प्राशन मळमूत्र त्याग लक्षण तेही सुटेना श्रीराम। जनाचे समाधान राहावे आपुले पारिखे ओळखावे आणि भजनाची मोडावे हे कोण ज्ञान श्रीराम। ज्ञान विवेके मिथ्या जाले परंतु अवघे नाही टाकिले तरी मग भजनेची काय केले सांग बापा श्रीराम। साहेबास लोटांगणी जावे नीचा सारिखे व्हावे आणि देवास न मनावे हे कोण ज्ञान श्रीराम। हरिहर ब्रह्मादिक हे जयाचे आज्ञाधारक, तू एक मानवी रंक भजेसिना तरी काय गेले श्रीराम। आमुचे कुळी रघुनाथ, रघुनाथे आमुचा परमार्थ, जो समर्थाचा ही समर्थ देवा सोडविता श्रीराम। त्याचे आम्ही सेवकजन, सेवेकरिता झाले ज्ञान, तेथे अभाव धरिता पतन पाविजेल की श्रीराम। गुरु सांगती सारासार, त्यास कैसे म्हणावे असार, तुझ काय सांगणे विचार शहाणे जाणती श्रीराम। समर्थाचे मनीचे तुटे, तेची जाणावे अदृष्ट खोटे, राज्यपदापासून करटे चेवले जैसे श्रीराम। मी थोर वाटे मनी तो नव्हे ब्रह्मज्ञानी, विचार पाहाता देहाभिमानी प्रत्यक्ष दिसे श्रीराम। वस्तु भजन करीना न करी ऐसे ही म्हणेना, तरी हे जाणावी कल्पना दडो न राहिली श्रीराम। ना ते ज्ञान ना भजन, उगाची आला देहाभिमान, येथे नाही की अनुमान प्रत्यय तुझा श्रीराम। तरी आता ऐसे न करावे रघुनाथ भजनी लागावे, तेणे चिज्ञान बोलावे चळे ना ऐसे श्रीराम। करी दुर्जनाचा संहार भक्तजनासी आधार, ऐसा हातो चमत्कार रोकडा चाले श्रीराम। मनी धरावे ते होते विघ्न अवघेची नासोन जाते, कृपा केली या रघुनाथे प्रचित येते श्रीराम। रघुनाथ भजने ज्ञान झाले, रघुनाथ भजने महत्व वाढले, म्हणून या तुवा केले पाहिजे आधी श्रीराम। हे तो आहे सप्रचित आणि तुझ वाटे ना प्रचित, साक्षात्कारे नेमस्त प्रत्ययो करावा श्रीराम। रघुनाथ स्मरोने कार्य करावे ते तत्काळची सिद्धी पावे, करता राम हे असावे अभ्यांतरी श्रीराम। करता राम मी नव्हे आपण ऐसे सगुण निवेदन, निर्गुणिते अनन्य निर्गुणाची होई जे श्रीराम। मी करता ऐसे म्हणता काहीच घडेना सर्वथा, प्रचित पाहासी तरी आता शीघ्र चिपाहे श्रीराम। मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी येश कीर्ती प्रताप श्रीराम। येके भावने साठी देवासी पडे तुटी, का ते होये कृपा दृष्टी देव करता भाविता श्रीराम। आपण आहे दो दिसांसा आणि देव बहुता काळांसा, आपण थोडे ओळखीचा देवासी त्रैलोक्य जाणे श्रीराम। या कारणे रघुनाथ भजन त्यासी मानिती बहुजन, ब्रह्मादिक आदी करून राम भजनी तत्पर श्रीराम। ज्ञान बळे उपासना आम्ही भक्त जरी मानू ना, तरी या दोषाच्या पतना पावो अभक्तपणे श्रीराम। देव उपेक्षी थोरपणे तरी मग त्याचे तो जाणे, अप्रमाणते श्लाघ्यवाणे नव्हे की श्रेष्ठा श्रीराम। देहास लागली उपासना आपण विवेके उरेना, ऐसी स्थिती सज्जना अंतरींची श्रीराम। सकळ मिथ्या होऊन जाते हे राम भजने कळो येते, दृश्य ज्ञानियांचे निमते स्वप्न देसे श्रीराम। मिथ्या स्वप्न विवंचना तैसी सृष्टीची रचना, दृश्य मिथ्या साधूजना कळोवाले श्रीराम। आक्षेप झाला श्रोतयासी मिथ्या तरीका दिसते आम्हासी, याचे उत्तर पुढिले समासी बोलिले असे श्रीराम। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सगुण भजन नाम समास सातवा। श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। दशक सहावा समास आठवा। दृश्य निरसन। श्रीराम मागा श्रोती पुसिले होते, दृश्य मिथ्या तरी का दिसते, याचे उत्तर बोली जाईल ते सावध ऐका श्रीराम। देखिले ते सत्यचे मानावे, हे ज्ञाताचे देखणे नव्हे, जड मूढ अज्ञान जीवे हे सत्य मानिजे श्रीराम। येक्या देखिल्यासाठी लटिक्या कराव्या ग्रंथकोटी, संता महंतांच्या गोष्टी त्याही मिथ्या मानाव्या श्रीराम। माझे दिसते हेची खरे, तेथे चालेना दुसरे, ऐशिया संशयाच्या भरे भरोचिनये श्रीराम। मृगे देखिले मृगजळ, तेथे धावते बरळ, जळ नव्हे मिथ्या सकळ, त्या पशुस कोणे पहावे म्हणावे श्रीराम। रात्रौ स्वप्न देखिले, बहुत द्रव्य सापडले, बहुत जनासी व्यवहारिले, ते खरे कैसे नी मानावे श्रीराम। कुशळ चितारी विचित्र, तेने निर्माण केले चित्र, देखता उठे प्रीती मात्र, परंतु तेथे मृत्तिका श्रीराम। नाना वनिता हस्ती घोडे, रात्रौ देखता मन बुडे, दिवसा पाहाता कातडे कंटाळवाणे श्रीराम। काष्टी पाषाणी पुतळ्या, नाना ठकारे निर्मिल्या, परम सुंदर वाटल्या, परंतु तेथे पाषाण श्रीराम। नाना गोपुरी पुतळ्या असती, वक्रांगे वक्रदृष्टी पाहाती, लाघव देखता भरे वृत्ती, परंतु तेथे त्रिभाग श्रीराम। खेळता नेटके दशावतारी, तेथे येती सुंदर नारी, नेत्र मोडिती कळा कुंसरी, परंतु अवघे धटिंगण श्रीराम। सृष्टी बहुरंगी असत्य, बहुरूपाचे हे कृत्य, तुझ वाटे दृश्य सत्य, परी हे जाण अविद्या श्रीराम। मिथ्या साचा सारिखे देखिले, परिते पाहिजे विचारिले, दृष्टी तरळता भासले, ते साच कैसे मानावे श्रीराम। वरी पाहाता पालथे आकाश, उदकी पाहाता उताणे आकाश, मध्ये चांदण्याही प्रकाश, परिते अवघे मिथ्या श्रीराम। नृपतीने चितारी आणिले, ज्याचे त्यात ऐसे पुतळे केले, पाहाता तेची ऐसे गमले, परी अवघे माईक श्रीराम। नेत्री काही बाहोली नसे, जेव्हा जे पाहावे तेव्हा ते भासे, डोळा प्रतिबिंब दिसे, ते साच कसेनी कैसेनी श्रीराम। जितुके बुडबडे उठती, तितुक्या मध्ये रूपे असती, क्षणामध्ये फुटोन जाती, रूपे मिथ्या श्रीराम। लघुदर्पणे दोनी चारी हाती, तितुकी मुखे प्रतिबिंबती, परिते मिथ्या आदियंती, येकचि मुख श्रीराम। नदी तीरे भार जाता, दुसरा भार दिसे पालथा, कापड सादाचा अवचिता, गजर उठे श्रीराम। वापी सरोवराचे तीर, तेथे पशु पक्षी नरवानर, नाना पात्रे वृक्ष विस्तार, दिसे दोही सवा श्रीराम। एक शस्त्र झाडू जाता, दोनी दिसती तत्वता, नाना तंतू टणत्कारिता, द्विधा भासती श्रीराम। काते दर्पणाचे मंदिरी, बैसली सभा दिसे दुसरी, बहुत दीपांची हारी, बहुत छाया दिसती श्रीराम। ऐसे हे बहुविध असे, साचा सारी खेची दिसे, परी हे सत्य म्हणोनी कैसे विश्वासावे श्रीराम। माया मिथ्या बाजी गरी, दिसे साचाची ये परी, परी हे जाणत्याने खरी मानूची नये की श्रीराम। लटिके साचा ऐसे भावावे, तरी पारखी कासया असावे, ये वये अविद्येचे यावे, ऐसेच असती श्रीराम। मनुष्यांची बाजी गरी, बहुत जनास वाटे खरी, सेवट पाहाता निर्धारी, मिथ्या होय श्रीराम। तैसीच माव राक्षेसांची, देवास ही वाटे साची, पंचवटिकेसी मृगाची पाठी घेतली श्रामे श्रीराम, पूर्व काया पालटिती एकाचेची बहु होती, रक्तबिंदीच जन्मती रजनीचर श्रीराम, नाना पदार्थ फळेची जाले द्वारके मध्ये प्रवेशले, कृष्णे दैत्य किती वधिले कपट रूपी श्रीराम, कैचे कपट रावणाचे शिर केले मावेचे, काळ नेमीच्या आश्रमाचे अपूर्व कैसे श्रीराम, नाना दैत्य कपटमती जे देवासही नाटोपती, मग निर्माण होऊन शक्ती संहार केला श्रीराम, ऐशी राक्षसांची माव जाणो न सकती देव, कपट विद्येचे लाघव अघटित त्या ज्यांचे श्रीराम, मनुष्यांची बाजीगरी राक्षसांची वोडंबरी, भगवंतांची नानापरी विचित्र माया श्रीराम, हे साचा सारखीच दिसे विचारिताच नसे, मिथ्याची आभासे निरंतर पाहता श्रीराम, साच म्हणावी तरी हे नासे मिथ्या म्हणावी तरी हे दिसे, दोही पदार्थी अविश्वासे सांगता मन श्रीराम, परंतु हे नवे साचार मायेचा मिथ्या विचार, दिसते हे स्वप्नाकार जाण बापा श्रीराम, तथापि असो तुझला भासची सत्य वाटला, तरी येथे चुका पडिला एका बापा श्रीराम, दृश्य भास अविद्यात्मक तुझाही देहो तदात्मक, म्हणवनी हा अविवेक तेथे संचारिला श्रीराम, दृष्टीने दृश्य देखिले मन भासावरी बैसले, तरी ते लिंग देह झाले अविद्यात्मक श्रीराम, अविद्येने अविद्या देखिली म्हणोनी गोष्टी विश्वासली, तुझी काया अवघी संचली अविद्येची श्रीराम, तिची काया मी आपण हे देहबुद्धीचे लक्षण, येणे करिता जाले प्रमाण दृश्य आवघे श्रीराम, इकडे सत्य मानिला देहो तिकडे दृश्य सत्य हा निर्वाहो, दोही मध्ये महासंदेहो पैसावला बळे श्रीराम, देहबुद्धी केली बळकट आणि ब्रह्म पाहो गेला धीट, तो दृश्याने रुधिली वाट परब्रह्माची श्रीराम, तेथे साच मानी दृश्याला निश्चयची बाणोनी गेला, पाहा हो केवडा चुका पडिला अकस्मात श्रीराम, आता असो हे बोलणे ब्रह्मन पाविजे मी पणे, देहबुद्धीची लक्षणे दृश्य भाविती श्रीराम, अस्तिचा देही मांसाचा डोळा पाहेन म्हणे ब्रह्माचा गोळा, तो ज्ञाता नव्हे आंधळा केवळ मूर्ख श्रीराम, दृष्टीसी दिसे मनासी भासे तितुके काळांतरी नासे, म्हणून दृश्यातीत असे परब्रह्मते श्रीराम, परब्रह्मते शाश्वत मायातेची अशाश्वत, ऐसा बोलिला निश्चितार्थ नाना शास्त्री श्रीराम, आता पुढे निरूपण देहबुद्धीचे लक्षण, चुका पडिला तो मी कोण बोलिले असे श्रीराम, मी कोण हे जाणावे मी पण त्यागोनी अनन्य व्हावे, मग समाधान ते स्वभावे आंगी बाणे श्रीराम, मी कोण हे जाणावे मी पण त्यागोनी अनन्य व्हावे, मग समाधान ते स्वभावे आंगी बाणे श्रीराम, इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे दृश्य निरसन नाम समास आठवा, श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। दशक सहावा समास नववा सार शोधन। श्रीराम गुप्त आहे उदंडधन, काये जाणती सेवकजन, तयास आहे ते ज्ञान बाह्याकाराचे श्रीराम गुप्त ठेविले उदंडार्थ आणि प्रकट दिसती पदार्थ शहाणे शोधिती स्वार्थ अंतरी असे श्रीराम तैसे दृश्य हे माईक पाहात असती सकळ लोक परी जयास ठाऊ का विवेक ते तदंतर जाणती श्रीराम द्रव्य ठेवू निजळ सोडिले लोक म्हणती सरोवर भरले तयाचे अभ्यांतर कळले समर्थ जनासी श्रीराम तैसे ज्ञाते ते समर्थ तेही ओळखिला परमार्थ इतर ते करीती स्वार्थ दृश्य पदार्थाचा श्रीराम काबाडी वाहाती काबाड श्रेष्ठ भोगिती रत्ने जाड हे जयाचे तयास गुड ब्रह्मयोगे श्रीराम एक काष्ठ स्वार्थ करीती एक शुभा एक वाटीती तैसे नवेत की नृपती सार भोगते श्रीराम जयास आहे विचार ते सुकासनी जाले स्वार इतर जवळील भार वाहात चिमेले श्रीराम एक दिव्यान्ये भक्षिती एक विष्ठा सावळीती आपण वर्तल्याचा घेती साभिमान श्रीराम सार सेविजे श्रेष्ठी असार घेई जे वृथा पृष्टी सारा असाराची गोष्टी सज्ञान जाणती श्रीराम गुप्त परीस चिंतामणी प्रकट खडे काचमणी गुप्त हे मरत्न खाणी प्रकट पाषाण मृत्तिका श्रीराम अभाव शंख अव्हावेल गुप्त वनस्पती अमोल येरंड धोत्रे बहुसाल प्रकट सिंपी श्रीराम कोठे दिसेना कल्पतरू उदंड सेरांचा विस्तारू पाहाता नाही मळियागरू बोरी बाभळा उदंडी कामधेनू जाणीचे इंद्रे सृष्टीत उदंड खिल्लारे महद्भाग्य भोगीचे नृपवरे इतर कर्मानुसार श्रीराम नाना व्यापार करीती जन आवघेची म्हणती सकांचन परंतु कुबेराचे महिमान कोणासीची न ये श्रीराम तैसा ज्ञानी योगेश्वर गुप्तार्थ लाभाचा ईश्वर इतर ते पोटाचे किंकर नानामते धुंडिती श्रीराम तस्मात सार ते दिसेना आणि असार ते दिसे जना सारासार विवंचना साधू जाणती श्रीराम इतरास हे काय सांगणे खरे खोटे कोण जाणे साधू संताची ये खुणे साधू संत जाणती श्रीराम दिसेना जे गुप्त धन तयासी करणे लागे अंजन गुप्त परमात्मा सज्जन संगती शोधावा श्रीराम रायाचे सन्निध होता सहजची लाभे श्रीमंतता तैसा हा सत्संग धरिता सद्वस्तू लाभे श्रीराम सद्वस्तूस लाभे सद्वस्तू अव्यावेस्तास अव्यावेस्तू पाहाता प्रशस्तास प्रशस्तू विचार लाभे श्रीराम म्हणोनी हे दृश्य जात आवघेची आहे अशाश्वत परमात्मा अच्युत अनंत तो या दृश्या वेगळा श्रीराम दृश्या वेगळा दृश्या अंतरी सर्वात्मा तो सचराचरी विचार पाहता अंतरी निश्चय बाणे श्रीराम संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सांडिता जनामध्ये सार्थकता विचारेची होये श्रीराम हे प्रचितीचे बोलणे विवेके प्रचित पाहणे प्रचित पाहे ते शहाणे अन्यथा नव्हे श्रीराम सप्रचित आणि अनुमान उधार आणि रोकडे धन मानस पूजा प्रत्यक्ष दर्शन यास महदांतर श्रीराम पुढे जन्मांतरी होणार हा तो अवघाच उधार तैसा नवे सारासार तत्काळ लाभे श्रीराम तत्काळची लाभ होतो प्राणी संसारी सुटतो संशय अवघाची तुटतो जन्म मरणाचा श्रीराम याची जन्मे येणेची काळे संसारी होई जे निराळे, मोक्ष पाविजे निश्चळे, स्वरूपाकारे श्रीराम। ये गोष्टी सकरी अनुमान, तो सिद्धची पावे लपतन, मिथ्यावदे त्यास आण उपासनेची श्रीराम। हे येथार्थची आहे बोलणे, विवेके शीघ्रची मुक्त होणे, असो ने काही चनसणे जनामध्ये श्रीराम। देवपद आहे निर्गुण, देवपदी अनन्यपण, हाची अर्थ पाहाता पूर्ण समाधान बाणे श्रीराम। देहीच विदेह होणे, करून काहीच न करणे, जीवनमुक्तांची लक्षणे जीवनमुक्त जाणे श्रीराम। येरवी हे खरे न वटे, अनुमानेचे संदेह वाटे, संदेहाचे मूळ तुटे सद्गुरुवचने श्रीराम। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सारशोधन नाम समासन वा श्रीराम श्रीराम श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। दशक सहावा, समास दहावा, अनिर्वाच्य निरूपण। श्रीराम समाधान पुसता काही, म्हणती बोलिजे ऐसे नाही, तरी ते कैसे आहे सर्वसी निरोपावे श्रीराम। मुक्याने गुळ खाद्यला, गोडी न ये सांग्याव्याला, याचा अभिप्राव मजला निरोपण की जे श्रीराम। अनुभव ही पुसो जाता, म्हणती न ये की सांगता, कोणापासी पुसो आता समाधान श्रीराम। जे ते अगम्य सांगती, न ये माझी या प्रचिती, विचार बैसे माझे चित्ती, ऐसे करावे श्रीराम। ऐसे श्रोत्यांचे उत्तर, याचे कैसे प्रत्योत्तर, निरोपिजेल तत्पर होऊन ऐका श्रीराम। जे समाधानाचे स्थळ, की तो अनुभवचि केवळ, ते स्वरूप प्रांजळ बोलो निदाऊ श्रीराम। जे बोलास आकळेना, बोलिल्या विणही कळेना, जयासी कल्पिता कल्पना हिंपुटी होये श्रीराम। ते जाणावे परब्रह्म, जे वेदांचे गुह्य परम, धरिता संत समागम सर्व हि कळे श्रीराम। तेची आता सांगिजेल, जे समाधान सखोल, एक अनुभवाचे बोल अनर्वाच्य वस्तू श्रीराम। सांगता न येते सांगणे, गोडी कळा या गुळ देणे, ऐसे हे सद्गुरुविणे होणार नाही श्रीराम। सद्गुरु कृपा कळे त्यासी, जो शोधीला आपणासी, पुढे कळे अनुभवासी आपे आप वस्तू श्रीराम। दृढ करुनी या बुद्धी, आधी घ्यावी आपशुद्धी, तेणे लागे समाधी अकस्मात श्रीराम। आपले मूळ बरे शोधिता, आपली तो माईक वार्ता, पुढे वस्तुच तत्वता समाधान श्रीराम। आत्मा आहे सर्वसाक्षी, हे बोलिजे पूर्वपक्षी, जो कोणी सिद्धांत लक्षी तोची सिद्ध श्रीराम। सिद्धांत वस्तु लक्षू जाता, सर्वसाक्षी ते अवस्था, आत्मा ती हून परता अवस्थातीत श्रीराम। पदार्थ ज्ञान जेव्हा सरे, द्रष्टा द्रष्टेपणे नुरे, ते समयी उत्तरे फुंजमीपणाचा श्रीराम। जेथे मुराले मीपण, तेची अनुभवाची खूण, अनुर्वाच्य समाधान या कारणे बोलिजे श्रीराम। अत्यंत विचाराचे बोल, तरी ते माईक फोल, शब्द सबाह्य सखोल, अर्थची अवघा श्रीराम। शब्दांकरिता कळे अर्थ, अर्थ पाहाता शब्द व्यर्थ, शब्द सांगे ते येथार्थ, परी आपण मिथ्या श्रीराम। शब्दाकरिता वस्तू भासे, वस्तू पाहाता शब्द नासे, शब्द फोल अर्थ असे घनवटपणे श्रीराम। भुसाकरिता धान्य निपजे, धान्ये घेऊन भूस टाकिजे, तैसे शब्द भूस जाणिजे, अर्थ धान्य श्रीराम। पोचटा मध्ये घनवट, घनवटी उडे पोचट, तैसा शब्द हा फलगट, परब्रह्मी श्रीराम। शब्द बोलोनी राहे, अर्थ शब्दा पूर्वीच आहे, या कारणे न साहे, उपमातया अर्थासी श्रीराम। भूज सांडून कण घ्यावा, तैसा वाच्यांश त्यजावा, कण लक्ष्यांश लक्ष्यावा, शुद्ध स्वानुभवे श्रीराम। दृश्या वेगळे बोलिजे, त्याशी वाच्यांश म्हणिजे, त्याचा अर्थ तो जाणिजे, शुद्ध लक्ष्यांश श्रीराम। ऐसा जो शुद्ध लक्ष्यांश, तोची जाणावा पूर्वपक्ष, स्वानुभवतो अलक्ष, लक्षिलान्नवचे श्रीराम। जेथे गाळून सांडिले नभा, जो अनुभवाचा गाभा, ऐसा तोही उभा कल्पित केला श्रीराम। मिथ्या कल्पने पासूनी जाला, खरेपण कैचे असेल त्याला, म्हणवणे तेथे अनुभवाला ठावचि नाही श्रीराम। दुजे विणानुभव हे बोलणेची तो वाव, या कारणे नाही ठाव अनुभवासी श्रीराम। अनुभवे त्रिपुटी उपजे, अद्वैती द्वैतची लाजे, म्हणवनी बोलणे साजे अनुर्वाच्य श्रीराम। दिवस रजनीचे परमित्य, करावया मूळ आदित्य, तो आदित्य गेलिया उर्वरित, त्यासी काये म्हणावे श्रीराम। शब्द मौन्याचा विचार, भावया मूळ ओंकार, तो ओंकार गेलिया उच्चार, कैसा करावा श्रीराम। अनुभव आणि अनुभविता, सकळ ये मायेची करिता, ते माया मुळी नसता, त्यासी काये म्हणावे श्रीराम। वस्तू एक आपण एक, ऐसी अस्ती वेगळीक, तरी अनुभवाचा विवेक, बोलो येता सुखे श्रीराम। वेगळेपणाची माता, ते लटिके वंधेची सुता, म्हणोनिया अभिन्नता मुळीच आहे श्रीराम। अजन्मा होता निजेला, तेने स्वप्नी स्वप्न देखिला, सद्गुरु शरण गेला संसार दुःखे श्रीराम। सद्गुरु कृपेस्तव जाला संसार वाव, ज्ञान जालिया ठाव पुसे अज्ञानाचा श्रीराम। आहे तितुके नाही जाले, नाही नाही पणे निमाले, आहे नाही जाऊन उरले, नसो न काही श्रीराम। शून्यत्वातीत शुद्ध ज्ञान, तेने जाले समाधान, ऐक्य रूपे अभिन्न सहज स्थिती श्रीराम। अद्वैत निरूपण होता, निमाली द्वैताची वार्ता, ज्ञान चर्चा बोलो जाता, जागृती झाली श्रीराम। श्रोता व्हावे सावधान, अर्थी घालावे मन, खुणे पावता समाधान, अंतरी कळे श्रीराम। तेने जितुके ज्ञान कथिले, तितुके स्वप्नावारी गेले, अनुर्वाच्य सुख उरले, शब्दातीत श्रीराम। तेथे शब्दे वीण ऐक्यता, अनुभव ना अनुभविता, ऐसा निवांत तो मागुता, जागृती आला श्रीराम। तेने स्वप्नी स्वप्न देखिला, जागा होऊन जागृती आला, तेथे शब्द कुंठित झाला, अंत न लगे श्रीराम। या निरूपणाचे मूळ, केले चिकरू प्रांजळ, तेने अंतरी निवळ समाधान कळे श्रीराम। तव शिष्ये विनविले, जीहे आता निरोपिले, ते पाहिजे बोलिले, मागुते स्वामी श्रीराम। मज कळाया कारण, केलेची करावे निरूपण, येथील जे का निज खूण, ते मज अनुभवावी श्रीराम। अजन्मा तो सांग कवण, तेने देखिला कैसा स्वप्न, तेथे कैसे निरूपण, बोलिले आहे श्रीराम। जाणोनी शिष्याचा आदर, स्वामी देती प्रत्योत्तर, तोची आता अतितत्पर श्रोती येथे परिसावे श्रीराम। ऐक शिष्या सावधान, अजन्मा तो तूच जाण, तुवा देखिला स्वप्नी स्वप्न, तोही आता सांगतो श्रीराम। स्वप्नी स्वप्नाचा विचार, तो तू जाण हा संसार, तेथे तुवा सारासार विचार केला श्रीराम। रिघोनी सद्गुरु सशरण, काढून शुद्ध निरूपण, याची करीसी उण खूण, प्रत्यक्ष आता श्रीराम। याचाची घेता अनुभव, बोलणे तितुके होते वाव, निवांत विश्रांतीचा ठाव, ते तू जाण जागृती श्रीराम। ज्ञान गोष्टीचा गलबला, सरोन अर्थ प्रकटला, याचा विचार घेता आला अंतरी अनुभव श्रीराम। तुझ वाटे हे जागृती, मज जाली अनुभव प्राप्ती, या नाव केवळ भ्रांती, फिटली च नाही श्रीराम। अनुभव अनुभवी विराला, अनुभवे विण अनुभव आला, हाही स्वप्नीचा चेईला नाही स्वबापा श्रीराम। जागा जालिया स्वप्न उर्मी, स्वप्नी म्हणती अजन्मा तो मी, जागेपणी स्वप्न उर्मी गेलीच नाही श्रीराम। स्वप्नी वाटे जागेपण, तैसी अनुभवाची खूण, आली परीते सत्य स्वप्न भ्रमरूप श्रीराम। जागृती या पैली कडे, ते सांगणे केवी घडे, जेथे धारणाची मोडे विवेकाची श्रीराम। म्हणोनी ते समाधान, बोलताची न ये ऐसे जाण, निशब्दची ऐसी खुण ओळखावी श्रीराम। ऐसे आहे समाधान, बोलताच न ये जाण, इतुकेन बाणली खुण निशब्दाची श्रीराम। इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे अनिर्वाच्य निरूपण नाम समास दहावा। श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ।